सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना? काय करीत आहात श्रोत्यांनो? अध्ययनात भाग घेण्याकरिता तयारीत आहात ना? मला खात्री आहे की रोजच्याप्रमाणे आपण सर्व आपापल्या रेडिओजवळ बसलेले आहात आणि आजचे वचन ऐकण्याकरिता परमेश्वराच्या वचनांचे अध्ययन करण्याकरिता तयारीत आहात. मला अनेक श्रोत्यांची पत्रे प्राप्त झालेली आहेत आणि अनेकांनी लिहून कळवले की जेव्हा तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये देवाचा संदेश सांगता तेव्हा आम्ही तुम्ही सांगित असलेल्या गोष्टी लिहून घेतो. मला फार आनंद वाटला आणि आपणा सर्वांचा मला अभिमान वाटतो, कारण अशा प्रकारे आपण परमेश्वराच्या पवित्र वचनांमध्ये रुची घेत आहात. परमेश्वर आपणाला आशीर्वाद देऊ. आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक 22:17 वचनांपासून पुढे आपले अध्ययन करणार आहोत. मनुष्यतानो तयारीत असा. सर्वप्रथम आपणाकरिता मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. जिवंत परमपवित्र परमेश्वर पित्या, पुन्हा एकवार ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस, आम्ही तुझे आभारी आहोत. तुझ्या नावाची स्तुती प्रशंसा आणि गौरव करीत आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. पवित्र बापा, आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. खरोखर तू किती महान आहेस. तू पवित्र आहेस. तू परमपवित्र परमेश्वर आहेस. पराक्रमी आणि गौरवी परमेश्वर आहेस. आम्ही तुझ्या समक्ष काहीच नाही. तू तर आम्हाला मातीतून निर्मिले आहेस, परंतु तुझी दया आहे की तू आमच्यावर प्रेम केलेस, आपली कृपा प्रकट केलीस आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या बलिदानाद्वारे तू आम्हाला तुझी संतान बनवलेला आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. आज ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत तुझ्या समक्ष आलो आहोत. स्वतःला तुझ्या हातात समर्पित करीत आहोत. तू आम्हाला आशीर्वादित कर. आमच्यापैकी जे लोक शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत, अशा सर्वांना तू स्पर्श कर. त्यांना शारीरिक आरोग्य दे, मानसिक आरोग्य दे आणि आत्मिक रूपाने आज त्यांची वाढ होते. त्यांना तू अंधकारातून बाहेर काढ, आपल्या प्रकाशात आण. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद दे. आजची ही वेळ तू आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होते. हे वचन समजण्याकरिता तू आमचं मार्गदर्शन कर. हे सर्व काही आम्ही आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, तुम्हाला ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे आवडते की नाही हे मला माहिती नाही. मला मात्र ते आवडते आणि मला एका ऐतिहासिक किल्ल्याला दिलेली भेट या संदर्भात फार स्पष्टपणे आठवते. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा फार उंच व भव्य होता आणि त्याच्या त्या लाकडी दरवाजांना जाड जाड अणकुचीदार खिळे होते. जर शत्रूचा हल्ला झाला तर हा दरवाजा आतून कडेकोट बंद करीत आणि त्याला बाहेरून धडका देऊन उघडणे एक अशक्य गोष्ट असे, कारण हत्तीच्या साह्याने त्या प्रचंड दरवाजाला धक्का देणे एवढी एकच गोष्ट शक्य असे. परंतु या अणकुचीदार खिळे असलेल्या दरवाजाला धडक देण्यास हत्तीही नाकुश असत. अशा वेळेस शत्रुपक्ष आपल्या एखाद्या कैद्याला त्या दरवाजावर बांधित आणि त्याच्या अंगावर हत्तीने धडका द्यावा व दरवाजा उघडावा अशी तरतूद ते करीत असत. ही कल्पना अतिशय निघृण व निर्दय वाटते, पण जुन्या काळातली ही एक युद्धाची पद्धत होती. तुम्हाला व मला देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला अशाच प्रकारे मरणाच्या हाती सोपवले आणि आमच्याकरिता तारणाचा दरवाजा उघडला. अब्रामाचे हे कृत्य देवाच्या महान त्यागाची पूर्वकल्पना देणारे आहे. अब्रामाने इजाकाचे अर्पण करण्यापूर्वी देवाने त्याला थांबवले व त्याच्या होमार्पणासाठी एक मेंढा पुरविला आणि अब्रामाने त्याचे होमार्पण केले. परंतु त्यानंतर 2000 वर्षांनंतर देवाने येशू ख्रिस्तामध्ये प्रायश्चिताकरिता कोकरा पुरविला. देवाने अब्रामाच्या पुत्राला राखले, पण स्वतःच्या पुत्राला त्याने आम्हा सर्वांसाठी देऊन टाकले. उत्पत्तीचे पुस्तक 22:17-18 सांगते. उत्पत्तीचे पुस्तक 22:17-18 यास तो मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यां इतकी समुद्र तिरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. श्रोत्यानो, परमेश्वर अब्रामाच्या कोणत्या संतानांविषयी बोलत आहे असे तुम्हाला वाटते? गलतीकरासपत्र 3:16 संतानाविषयी काय सांगते ते आता आपण वाचूया. गलतीकरासपत्र 3:16 तर अब्रामाला व त्याच्या संतानाला ती वचने दिली होती आणि संतानांना असे अनेकांविषयी तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो, तो एक तर ख्रिस्त आहे. म्हणजे पवित्र शास्त्रानेच अब्रामाचे संतान या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे. गलतीकरासपत्र 3:8 पॉल म्हणतो, गलतीकरासपत्र 3:8 आणि देव राष्ट्रांच्या लोकांना विश्वासाकडून न्याय ठरवेल हे अगोदर पाहून शास्त्रलेखाने पूर्वीच अब्रामाला शुभवर्तमान सांगितले की तुझ्यामध्ये सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. जेव्हा देवाने अब्रामाला आपल्या पुत्राचे इजाकाचे वेदीवर अर्पण करण्याविषयी आदेश दिला, तेव्हाच त्याने अब्रामाला हे शुभवर्तमान सांगितले. तो अब्रामाला म्हणाला, तुझ्या संतानाकडून सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील आणि ते संतान म्हणजे ख्रिस्त होय. हे देवाने अब्रामाला दिलेले शुभवर्तमान होते. आम्ही इस्रायलाच्या मूळ पुरुषांना म्हणजे अब्राम, इसाक व याकोब यांना व जुन्या करारातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना आमच्या इतके महान व अत्यंत हुशार ते नव्हते असे समजतो आणि आम्हाला जितके ज्ञान आहे तितके त्यांना नव्हते असे आम्हाला वाटते. परंतु श्रोत्यांनो, मला असं वाटतं की ख्रिस्ताच्या आगमनाविषयी व शुभवर्तमानाविषयी अब्रामाला अधिक काही माहिती होते. प्रभू येशूने योहानक्रू शुभवर्तमान 8:56 म्हटले, योहानक्रू शुभवर्तमान 8:56, तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहायला हर्षित झाला आणि तो पाहून त्याला आनंद झाला. आणि म्हणून आपल्याला जाणवते त्यापेक्षा अधिक ज्ञान अब्रामाजवळ होते हे स्पष्ट होते. देवाने अब्रामाला पुष्कळ प्रगट केले होते, परंतु अजून जगामध्ये तारक आलेला नव्हता आणि तो अजून 1900 वर्षांपर्यंत येणारही नव्हता. आपण पाहिले की त्या मोरिया देशातल्या डोंगरावर अब्रामाने जे इजाकाचे अर्पण देव केले ते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पणाचे प्रतीक होते. आणि जशी अब्रामाने इजाकाच्या अर्पणासाठी स्वतःची मानसिक तयारी केली, तसा इजाक त्याच्या दृष्टीने मेलेलांमध्ये जमा होता. पण या तयारीनंतर 3 दिवशी त्या पर्वतावर देवाने अब्रामाला इजाक परत दिला. अशा प्रकारे हे दृश्य ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचेही प्रतीक आहे. आपण अब्रामाला जो एक विशेष आशीर्वाद देण्यात आला त्याविषयी वाचले. तो हा होता की तुझ्या संतानाकडून पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. श्रोत्यानो, आज पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा होत आहे आणि अनेकांना देवाने त्याच्याद्वारे सिद्ध केलेल्या तारणाचा व नवीन जन्माचा अनुभव येत आहे. पापक्षमा व सार्वकालिक जीवन या दोन आशीर्वादांशिवाय दुसरे कोणतेही आशीर्वाद मोठे आहेत असे मला वाटत नाही. श्रोत्यानो, माणूस मुळातच नैतिक स्वभावाचा प्राणी आहे, म्हणून जेव्हा तो त्या नैतिक स्वभावाच्या विरुद्ध एखादे कृत्य करतो तेव्हा त्याच्या मनात अपराधाची जाणीव निर्माण होते व ही अपराधाची जाणीव इतकी प्रभावशाली असते की ती त्याच्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकते व त्याला एक साधारण जीवन जगणे कठीण होऊन बसते. कलसेकरासपत्र 1:14 वचन आम्हाला सांगतं, त्याच्या ठाई म्हणजे येशू ख्रिस्ताच्या त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हास आमची खंडणे भरून मिळवलेली सुटका म्हणजे आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. श्रोतानो, अपराधाची जाणीव पुसून टाकण्याचा केवळ एकच उपाय आहे आणि तो उपाय देवाने स्वतः दिलेला आहे आणि तो उपाय म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कालवरी येथे सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवणे. स्तोत्रकर्ता 32 स्तोत्र आणि 1 वचनामध्ये म्हणतो, ज्याच्या अपराधाची क्षमा केलेली आहे, ज्याचे पाप झाकलेले आहे, तो सुखी आहे. तुम्ही कोणी असा, तुम्हाला तुमच्या अपराधाच्या जाणीवेपासून सुटका हवी आहे हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही आणि त्यासाठी देवाने आम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये उपाय दिलेला आहे आणि तो उपाय स्वीकारण्यासाठी तो तुम्हाला आमंत्रित करीत आहे. यशयाचे पुस्तक 1:18 वचन सांगते, यशयाचे पुस्तक 1:18 वचन, यहोवा म्हणतो, आता या आपण एकमेकांशी वाद करूया, तुमची पापे जरी लाखेसारखी असली तरी ती हिमासारखी पांढरी होतील, किरमिजाप्रमाणे जरी ती तांबडी असली तरी ती लोकरीसारखी होतील. माणसाला मग तो कोणत्याही राष्ट्राचा वर्णाचा किंवा वंशाचा असो, पुरुष असो स्त्री असो, पाप क्षमेची गरज आहे आणि त्यासाठी त्याने स्वतःच्या बुद्धीने कितीही प्रयत्न केलेत तरी त्याचे अपराध पुसल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी ख्रिस्ताच्या पवित्र व निर्दोष रक्ताचीच गरज आहे. मानवाची दुसरी आध्यात्मिक गरज आहे ती सार्वकालिक जीवनाची आहे. प्रत्येक माणसाला मरणानंतरही जगायला हवी असते, मग तो माणूस सुशिक्षित असो की अशिक्षित असो. आपले अस्तित्व जगात उरावे यासाठी मानव आपल्या बुद्धीने नानाविध प्रयत्न करतो, परंतु त्याचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. कारण मरावे परी कीर्तिरूपे उरावे असे असले तरी कीर्तीही शाश्वत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की मरणानंतर जीवन आहे ते केवळ येशू ख्रिस्तामध्ये असलेल्यांसाठी आहे. कारण येशू ख्रिस्ताने पाप्यांसाठी वधस्तंभावरील लज्जास्पद मरण सोसल्यानंतर त्याला पुरण्यात आले आणि त्यानंतर तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. त्याने मरणावर विजय मिळवला, त्यालाच आपण पुनरुत्थान असे म्हणतो. आणि जे येशू ख्रिस्तावर व त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात ते पवित्र शास्त्र सांगते त्याप्रमाणे मरणातून जीवनात पार जातात. या दोन आशीर्वादांव्यतिरिक्त अगणित आशीर्वाद आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होतात. खरोखर अब्रामाला देवाने जे संतानाविषयी अभिवचन दिले ते अशा प्रकारे पूर्ण झाले आहे. अब्रामाने देवाचा शब्द मानल्याने हा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला. अब्रामाचे आज्ञापालन विश्वासावर अवलंबून होते आणि विश्वासामुळेच कृती केल्या जाते व कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे. आता आपण 22:19-20 वाचूया. 22:19-20 सांगतात, मग अब्राम आपल्या सेवकाकडे परत आला आणि ते उठून त्याचबरोबर बेरशेबा येथे गेले आणि अब्राम बेरशेबा येथे राहिला. या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्रामास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर याचपासून मिल्केलाही पुत्र संतती झाली आहे. या अध्यायाच्या उर्वरित भागामध्ये अब्रामाच्या कुटुंबाविषयी आम्हाला माहिती मिळते. अब्रामाच्या जीवनातल्या या अत्यंत महत्वाच्या घटनेतून श्रोतांनो आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे आणि मला खात्री आहे की त्याद्वारे आमच्या आत्मिक जीवनामध्ये वृद्धी झालेली आहे. आता आपण 23:1-2 वाचूया. सारा 127 वर्षे जगली एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आरबा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि अब्राहम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास आला. सारेचे एकूण आयुष्य 127 वर्षे इतके होते. तिचा अब्रामाशी विवाह कोणत्या वर्षी झाला हे आम्हाला सांगण्यात आलेले नाही, पण एवढे खरे श्रोत्यांनो की या दोघांनी सुखी वैवाहिक जीवनाची अनेक वर्षे उपभोगली. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की दोन वेळा अब्रामाने तिच्या बाबतीत खोटे सांगितले आणि अब्रामाने सारेवर असत्य बोलण्याची जबाबदारी लादून तिचे चारित्र्य व तिचा जीव धोक्यात आणला, तरी सारेने त्याविरुद्ध निषेध नोंदल्याचे आपल्या वाचण्यात आलेले नाही. तिला या दोन्ही प्रसंगी अब्रामाचा निश्चित राग आला असणार. त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे ती त्याच्यावर मनापासून चिडली असणार, पण तिचा संताप व तिचे चिडणे जरी रास्त होते तरी त्यावर तिच्या प्रेमाने विजय मिळवलेला दिसतो. आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालायला तिने मागेपुढे पाहिले नाही व दोन्ही प्रसंगी तिने आपल्या पतीला साथ दिली. ज्या या दोन प्रसंगांमधून अब्रामाचा कमकुवतपणा दिसून येतो त्याच या प्रसंगांमधून सारेच्या व्यक्तिमत्वाचे सामर्थ्य दिसून येते. परंतु जरा एक मिनिट थांबा, मी सारेच्या या साथीचे कौतुक करीत आहे असे समजू नका. मी केवळ हे सांगत आहे की स्वतःच्या जीवावर प्रसंग बेतत असतानाही सारेने जे धैर्य दाखवले व आपल्या पतीवरचे प्रेम सिद्ध केले त्याची आम्ही दखल घ्यायला हवी. आज आमच्या सभोवतालच्या समाजात मी अशा अनेक भगिनींना पाहते ज्या आपल्या पतीच्या दुबळेपणात त्यांना सावरून धरता येईल अशी साथ देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्याच्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची त्यांची तयारीच असते असे नाही, तर तो त्याग त्या करतातही. आणि श्रोत्यांनो, पत्नी आपली भूमिका अशा प्रकारे निभावते. सारेचा बचाव देवाने आपल्या सार्वभौम सामर्थ्याने केला, पण इतर सर्वसाधारण स्त्रियांचे काय? तो त्यांना मदत करायला, त्यांचा बचाव करायला तयार आहे काय? होय श्रोत्यांनो, निश्चितच आहे, कारण तो आम्हापैकी प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. आमच्यापैकी प्रत्येक जण त्याच्या दृष्टीने मोलवान आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही आपल्या सर्व संकटांमध्ये, कठीण प्रसंगांमध्ये त्याच्याकडे जावे. तो आमचा निर्माणकर्ता, आमच्या तारक येशू ख्रिस्ताचा पिता आहे आणि तो आमचे सहाय्य करण्याकरिता सतत तयार आहे. जर आम्ही ख्रिस्ताच्या पवित्र नावात त्याच्याकडे जाऊ तर आमच्या प्रार्थना ऐकण्यास तो तयार आहे. संकटाच्या वेळेस सर्वसाधारणपणे दोन गोष्टी करण्याकडे स्त्रियांची प्रवृत्ती असते. एकतर आपल्या आप्तस्वकीयांना मदतीसाठी हाक मारणे किंवा स्वतःच्याच बुद्धीवर टेकून स्वतःच्याच कल्पनेने काहीतरी मार्ग शोधून काढणे. नीतीसूत्राचा लेखक नीतीसूत्रे 3:5-6 म्हणतो, तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठाई भरोसा ठेव, आपल्याच बुद्धीवर टेकू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील. माझ्या प्रिय बहिणींनो, होऊ शकतं की आज तुमच्यापैकी अनेक बहिणींवर असे प्रसंग आले असतील. आज प्रभू त्यांना धीर देत आहे. तो त्यांना सांगत आहे की तो त्यांच्या सर्व परिस्थितीत त्यांच्यावरील संकटांचे निवारण करायला समर्थ आहे. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवर व युक्तींवर, धोरणांवर विश्वास ठेवून चालल्याने काहीही सहाय्य प्राप्त होणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमची सर्व परिस्थितीमध्ये मदत करण्याकरिता समर्थ आहे. आणि जर अद्यापही आपणाला पापांची क्षमा प्राप्त झालेली नाही, तर तो आपणाला पापांची क्षमा देऊन आपले तारण करण्याकरिता तयार आहे. इब्रिलोकासपत्र 7:25 आम्हाला सांगते, इब्रिलोकासपत्र 7:25, आणि यामुळे जे त्याच्याद्वारे देवाजवळ जातात त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. कोणतीही मानवी परिस्थिती अशी नाही की त्यातून तारण्यासाठी येशू ख्रिस्त समर्थ नाही. येशू ख्रिस्त सर्व समर्थ आहे. सारा व अब्राम यांच्या वैवाहिक जीवनावरून ही एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. ऐरवी, सारा एक आत्मिक सौंदर्य लाभलेली स्त्री होती आणि आपल्या पतीच्या विश्वासाच्या जीवनात त्याला योग्य ती साथ तिने दिली होती. अर्थात इश्मायलाच्या बाबतीत ती खूपच जबाबदार होती, तरीही तिच्या मौन अशा साथीचा अब्रामाला निश्चितच फायदा झाला असावा. तिने आपल्या भटक्या जीवनपद्धतीविषयी कधी कुरकूर केली नव्हती. जीवनाविषयीचा तिचा दृष्टिकोन सकारात्मक होता आणि ज्या प्रकारची व्यक्ती इझाक बनला होता त्यावरून तिने त्याचे किती सुंदर संगोपन केले ते दिसून येते. श्रोत्यानो, कोणत्याही विश्वासणाऱ्याच्या पत्नीमध्ये आवश्यक असलेले सद्गुण सारेमध्ये होते आणि देवाने तिलाही अब्रामाप्रमाणेच आशीर्वाद दिला. देवाने सांगितले की मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून राष्ट्र निर्माण होतील, लोकांचे राज्य तिच्यापासून निघतील. अब्रामासारख्या दृढ विश्वास असणाऱ्या व्यक्तीला योग्य साथ देणारी पत्नी सारा होती. तिच्या मृत्यूने अब्रामाला शोक झाला आणि तो तिच्या मरणाच्या ठिकाणी गेला. 23:3-4 सांगतात, अब्राम आपल्या मैत्याजवळून उठून हेतीस म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरी व परदेशी आहे, माझ्या मालकीचे कब्रस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या. म्हणजे मी आपल्या मैतास दृष्टी आड करीन. वास्तविक श्रोत्यानो, अब्राहम कनान देशात राहत होता आणि हा देश त्याच्याकरिता वचनदत्त देश होता, आणि तरीही तो या देशामध्ये स्वतःला परका व उपरी समजत होता, कारण त्याविषयीच्या वचनाची परिपूर्ती अजून झाली नव्हती. या एका सत्याव्यतिरिक्त या वाक्यातून अब्रामाची नम्रताही दिसून येते. तो हेथाच्या संतानांशी अधिकारवाणीने बोलू शकला असता आणि हक्काने जमिनीची मागणी करू शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही. पुढच्या वचनात पुन्हा एकदा अब्रामाविषयीची साक्ष आम्हाला वाचायला मिळते. 23:5-6 सांगतात, तेव्हा हेती अब्रामास म्हणाले, स्वामी आमचे ऐका, आमच्यामध्ये आपण एक देवाचे सरदार आहा. आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मैतास मूठमाती द्या. आपल्या मैतास मूठमाती देण्यासाठी आपली खासगी खबर देण्यास आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही. त्यांनी अब्रामाचे स्थान काय होते ते ओळखले होते. त्याला ते देवाचा अधिपती या संबोधनाने ओळखत होते, देवाचा सरदार म्हणत होते. अब्रामाचे देवाच्या संगतीने चालणे, देवाची आज्ञा पाळून त्याच्याशी एकनिष्ठ राहणे या अब्रामाच्या वर्तनातून प्रतिदिनी व्यक्त होणाऱ्या गोष्टी होत्या. आम्ही आज श्रोत्यानो आपल्या तोंडाने जितके देवाविषयी बोलतो त्यापेक्षा अधिक सामर्थ्याने आमच्या कृती देवाविषयी बोलतात. म्हणून पॉल सांगतो की आम्ही सुवार्तेला शोभेल असे वर्तन करायला हवे. लोक आम्हाला काय म्हणून ओळखतात? आम्ही त्यांच्या ख्रिस्ताकडे येण्याच्या मार्गात अडखळण तर बनत नाही ना, याची आम्ही काळजी घ्यायला हवी. 23:7-9 पुढे सांगतात, तेव्हा अब्रामाने उठून त्या देशाच्या लोकास म्हणजे हेतीस नमन केले. तो त्यास म्हणाला, मी आपल्या मैतास दृष्टी आड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका. एफ्रोन बिन सोहर याच पाशी रदबदली करा की त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी. अब्रामाने मकपेल या जागेची निवड केली, पण जोपर्यंत परमेश्वर त्याला तो देश देणार नव्हता तोपर्यंत तो तेथून काहीही फुकट असे स्वीकारणार नव्हता. त्याला जे हवे होते आणि ज्याची त्याला गरज होती ते तो खरेदी करणार होता. आताही त्याने आपल्या मृतांना पुरण्यासाठी जमीन खरेदी केली. प्रश्न हा आहे श्रोत्यानो की अब्रामाने त्याच्या पत्नीच्या मृतदेहाला पुरण्यासाठी दुसरी जागा का निवडली नाही? याचे कारण असे की ही जागा वचनदत्त देशात होती आणि भविष्याची आशा या जागेशी जुडलेली होती. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दोन आशांविषयी वाचायला मिळते व देवाच्या दोन महान उद्देशांविषयी वाचायला मिळते. त्याचा एक जगिक किंवा पृथ्वीवरचा उद्देश आहे आणि दुसरा स्वर्गीय उद्देश आहे. ही जी पृथ्वी जिच्यावर तुम्ही व मी राहत आहोत ती सार्वकालिक जीवनात प्रवेश करणार आहे, परंतु त्याआधी तिचे स्वरूप पूर्णपणे नवे होणार आहे. एक नवे आकाश व नवी पृथ्वी परमेश्वर अस्तित्वात आणणार आहे आणि या पृथ्वीवर सर्व काळाकरिता वस्ती होणार आहे. देवाने अब्रामास व त्याच्या नंतर येणाऱ्यास हे अभिवचन दिले, आपला उद्देश पूर्ण झाल्यावर परमेश्वर या पृथ्वीला टाकून देणार नाही, तर तो तिला पूर्णपणे नवे बनवणार आहे आणि ती नवी पृथ्वी सर्व काळ टिकणार आहे व लोक या पृथ्वीवर वस्ती करणार आहेत. श्रोत्यानो, अब्रामाची हीच आशा होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना जुन्या कराराविषयी प्रशिक्षण मिळालेले होते व जुन्या करारातली आशा त्यांच्या जवळही होती. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या खोलीत काय सांगितले ते आपण योहानकृष शुभवर्तमान 14:1-3 या वचनांमधून वाचूया. योहानकृष शुभवर्तमान 14:1-3 तुमचे अंतकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत, असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. येशू ख्रिस्त या ठिकाणी नवीन एरुश्लेमेविषयी बोलत आहे आणि या नव्या एरुश्लेमेसच मंडळी विश्वासणाऱ्यांचा समूह जाईल. नवीन एरुश्लेम मंडळीचे सार्वकालिक वस्तीस्थान होईल. हे शिक्षण शिष्यांकरिता अगदी नवे होते आणि मला वाटतं आज अनेक ख्रिस्ती लोकांसाठीही ते अगदी नवे आहे. देवाने अब्रामाला असे कधी सांगितले नाही की तो त्याला या पृथ्वीपासून दूर स्वर्गात नेईल, तर त्याने त्याला सांगितले की तो त्याला हा देश देईल. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच सारेचा मृत देह तेथे पुरावा अशी त्याची इच्छा होती. अब्रामाचे दफनाचे स्थळ एरुश्लेमीच्या दक्षिणेकडे 20 मैलांवर हेब्रोन या ठिकाणी होते. आता आपण 10-12 वचने वाचूया. एफ्रोन हित्ती हा हेतीमध्ये बसलेला होता. तो हेतीच्या समक्ष त्याच्या गावच्या वेशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्रामास म्हणाला, स्वामी नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपणास देतो. माझ्या भाऊबंदासमक्ष मी आपणाला देतो. तेथे आपल्या मैतास माती द्या. तेव्हा अब्रामाने त्या देशाच्या लोकास नमन केले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्या व्यक्तीमध्ये किती सौजन्य होते, किती औदार्य होते. आणि ह्याच गोष्टी आमच्या जीवनातील साक्ष इतरांसमोर ठेवतात. श्रोत्यानो, ह्या व्यक्तीचे बोलणे इतके प्रभावी होते की त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असायला हवा किंवा त्याचे चारित्र्य कसे असेल हे आमच्या लक्षात येते. कलसेकरास पत्र 4:6 वचन सांगतं, तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिठाने चवदार केलेले असे असावे, म्हणजे तुम्ही प्रत्येकाला कसे कसे उत्तर दिले पाहिजे हे तुम्ही जाणावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की ज्या गोष्टी आमच्या तोंडातून पोटात जातात त्या आम्हाला विटाळवत नाहीत, तर ज्या आमच्या अंतकरणातून निघतात व आमच्या ओठातून बाहेर पडतात त्या आम्हाला विटाळवतात. 23 अध्यायाची बाकीची वचने आपण स्वतः वाचू शकता. अब्रामाचे जीवन अथपासून इतिपर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, एक विश्वासाचे जीवन होते. आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून त्याने व सारेने केलेल्या चुका टाळून आम्ही आमच्या ख्रिस्ती विश्वासाच्या मार्गात चालू शकतो. आणि देवाची ही कृपा आहे की त्याने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक म्हणून दिला आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. होऊ शकतं की आजचं वचन ऐकल्यानंतर आपल्या मनात प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे, पवित्र शास्त्र बायबल वाचण्याची इच्छा आहे, किंवा आपल्या मनात काही प्रश्न आहेत, तर आजच पत्राद्वारे आम्हाला सूचित करा. कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेसनबाग, नागपूर 4400004. तर श्रोत्यांनो, पुढच्या कार्यक्रमामध्ये आपली पुन्हा भेट होईल. नमस्कार.